स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, असं म्हणून श्रीरामाने अत्यंत आनंदाने निष्कलंक म्हणून पतिव्रता म्हणून जानकीचा परत स्वीकार केला. सर्व सैन्यामध्ये आनंदी आनंद पसरला. रामाने विभीषणाला आज्ञा केली, लंकाधिपते निरपेक्षपणानं आणि सुखानं लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे. आता रामांचं कार्य पूर्ण झालंय. भरतभेटीची त्यांना ओढ लागली आहे. विभीषणानं पुष्पक विमान तयार केलं. विमानामध्ये बसण्यापूर्वी रामाने न्यायासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या आपल्या साऱ्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला, त्यांना अयोध्येचं निमंत्रण केलं. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण विमानामध्ये बसले. विमानाने उड्डाण केलं आणि अयोध्येच्या मार्गावरती असताना एके दिवशी ते विमान श्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये उतरलं. याच दिवशी रामांच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपण येत असल्याची वार्ता हनुमंता कर्वी अयोध्येला कळवण्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच केलेली आहे. राम येत आहेत, सीतामाई येत आहे, लक्ष्मण येतो आहे, या वार्तेनं सारी अयोध्या आनंदाने अक्षरशः नाचते आहे. शत्रुघ्नानं सर्व अयोध्या शृंगारली आहे. भरत डोळ्यामध्ये प्राण साठवून रामांची वाट पाहतो आहे. भरद्वाजांच्या आश्रमामधून रामांच्या विमानाने उड्डाण केलं. ते अयोध्येच्या परिसरामध्ये येऊन उतरलं. राम विमानामधून बाहेर आले आणि साऱ्या अयोध्यावासियांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. भरताने रामांच्या सुपूजित पादुका त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी तो रामाला म्हणतोय की रामा, तुझं म्हणून सांभाळलेलं तुझं हे राज्य, तुझं हे सिंहासन आता तू परत घे. श्री रामाने भरताला आलिंगन दिलं. सर्व मातांना उभयता रामसीतांनी प्रणाम केले. त्या भेटीचा आनंद केवळ आवर्णनीय होता. असंख्य नेत्र श्री रामांना ओवाळू लागले. असंख्य कंठ त्यांचा जय जयकार करू लागले. स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार, त्रिवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयु, पुलकित पृथ्वी पुलकित वायु, पुलकित पृथ्वी पुलकित वायु, आज अहल्ये परी जाहला, नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. शिवचा पासम विरह भंगला, स्वयंवरा सम समय रंगला, अधिर अयोध्यापुरी मंगला, अधिर अयोध्यापुरी मंगला, सानंदाश्रु तुला अर्पिते, दृढ प्रीतीचे हार, दृढ प्रीतीचे हार, त्रिवार जय जय दृष्टीचा पावन स्पर्शे, आज मांडिला उत्सव हर्षे, मने विसरली 14 वर्षे, मने विसरली 14 वर्षे, सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार, करी प्रभो स्वीकार, त्रिवार जय 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 जयकार.
तुझ्या मस्तकी जळे शिंपता सप्त नद्याना मिळो तीर्थता अभिषिक्ता तुझ जाणीव देता अभिषिक्ता तुझ जाणीव देता मुनी वचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार अर्थासह उच्चार त्रिवार जय जय कार नामा त्रिवार जय जय कार पितृकामना पुरी होऊ दे राम राजया पुरी येऊ दे ते कौसल्या माय पाहू दे ते कौसल्या माय पाहू दे राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जय प्रजाजनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसोते स्वप्न लोचनी राजा राघव सीता राणी राजा राघव सीता राणी चतुर्वेद से लोक पूजती रघुकुल दीपतचार रघुकुल दीपतचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राजया असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणितील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समय वर्षतील मेघ धरे वर सस्य शालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर स्वधर्म तत्पर शांति शांति मुनि वांछिति तीखे वाकार तीखे वो आकार शांति शांति मुनि वांछिति तीखे वो आकार